पंढरीस येण्यापूर्वीची, चंद्रभागेच्या वाळवंटात नाचण्यापूर्वीची या भक्तांची अंतरंग स्थितीही अत्यंत भावमधुर असते. त्यांची ही भावमधुरता भगवंताला सर्वस्वी आपल्या आधीन करण्याइतकी बलवान होत असते. भावमधुरतेमधील ही शक्तीच भगवंताला भक्तांनी अर्पण केलेल्या दुधाचा घोट घेण्यास भाग पाडते. अशा या भक्ताधीन भगवंताला, पांडुरंगाला, भक्तांची भावमधुरता अनिवार आवेगाचा हात धरून सांगते, कैसे गा आवरू मनाचे पाखरू, ओढ अनिवारू भेटीची.
कृष्ण